हां विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी सहकार व्यवस्थापन पदवी आणि सहकार व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम या संदर्भात माहिती घेत आहोत. आजचा आपला विषय आहे सहकारी कायदा व इतर कायदे. म्हणजे सहकार व्यवस्थापन म्हणजे डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंटला हा एक तिसरा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, कारण तो कोऑपरेटिव्ह लॉशी रिलेटिंग आहे आणि त्याची सर्वसाधारण माहिती आपल्याला होणं आवश्यक आहे. तर विषय सुरू करण्यापूर्वी म्हणजे याचा जो कोड नंबर आहे पुस्तकाचा तो आहे MGM 220 सहकारी कायदा व इतर कायदे. आता आपण सहकारी कायदा सुरुवात करण्यापूर्वी प्रारंभ करण्यापूर्वी थोडीशी सहकारी कायद्याची पार्श्वभूमी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर बाकीचे जे काही त्यातील कलम आहेत त्या कलमावर आपण थोडक्यात असा अभ्यास घेणार आहोत. आता आपल्याला माहीतच आहे की सर्वसाधारणपणे भारतामध्ये पहिला सहकारी कायदा 1904 रोजी झाला संमत झाला आणि तो संपूर्ण भारतासाठी लागू करण्यात आला. आता हा 1904 सहकारी कायदा लागू करण्यापूर्वी बऱ्याचशा घडामोडी घडल्या, कारण इंग्लंडमध्ये 1844 सहकारी चळवळीला सुरुवात झाली. म्हणजे सहकारी चळवळीचा जो शुभारंभ आहे प्रारंभ आहे तो इंग्लंडमधून झालेला आहे. त्याच्यामध्ये इंग्लंडमध्ये रॉचटेल इक्विटेबल पायोनियर सोसायटी नावाची एक संस्था होती रॉचटेल या गावामध्ये, आणि शेती आणि सहकाराचे महत्त्व याचं त्यांना ज्ञान झालेलं होतं आणि त्यामुळं सर्वांनी एकत्रित येऊन असं 1844 इंग्लंडमध्ये ही सहकारी चळवळीला सुरुवात झाली. आणि आपल्या भारतामध्ये सहकारी चळवळीचा इतिहास जाणून घेण्यापूर्वी सन 1875 शेतकरी आणि सावकार यांच्या विरुद्ध एक आंदोलन झालं. ते आंदोलन याच्यासाठी की सावकारांनी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी हडप केलेल्या होत्या आणि शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा टाकलेला होता. अर्थात शेतकरी अज्ञानी आणि त्यांना दस्तऐवजाचं महत्त्व लक्षात न आल्याने बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या सावकारांच्या ताब्यात गेल्या आणि शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात पिळवणूक झाली. याबाबत न्यायमूर्ती रानडे म्हणजे त्यावेळचे समाजसुधारक आपल्या भारताचे, त्यांनी इंग्लंड सरकारला अशी एक सूचना केली की बा भारतामध्ये जर आपण सहकारी चळवळीला सुरुवात करू शकलो तर यामधून शेतकऱ्यांचा फार मोठा फायदा होईल आणि सावकार त्यांची पिळवणूक करणार नाही, आणि म्हणून यासंबंधी शासनाने सुद्धा थोडा विचार केला आणि सन 1901 सर एडवर्ड लॉ यांच्या अध्यक्षतेखाली एक कायदा समिती स्थापन करण्यात आली. एडवर्ड लॉ यांनी संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास करून भारतामध्ये हा कायदा कसा लागू करण्यात येईल यासंबंधीची संपूर्ण आपल्या सूचनास या समितीने शासनाला सादर केल्या आणि सन 1904 त्यावेळेसच्या इंग्लंड सरकारने भारतामध्ये सहकारी पतपेढ्यांचा कायदा हा प्रथम पास केला, ज्याला आपण सहकारी पतपेढी त्यावेळेस सोसायटीचं नाव असं पतपेढी होतं आणि म्हणून त्याला सहकारी पतपेढ्यांचा कायदा 1904 म्हटलं जाते. आता या कायद्यान्वये सर्वप्रथम शेतकऱ्यांची सावकारांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी ताबडतोब त्याला शासनाकडून पीक कर्ज म्हणा किंवा इतर प्रकारचं अर्थसहाय्य म्हणा देण्याची व्यवस्था करणे शासनाला भाग पाडलं. आणि म्हणून शेतकऱ्यांना कर्ज शेती कर्ज देण्याची व्यवस्था या कायद्यान्वये सुरू करण्यात आली. अर्थात त्यावेळेस सहकारी पतपेढ्यांची नोंदणी फार कमी प्रमाणात होती, म्हणजे झाली नव्हती असं नाही, परंतु सहकारी पतपेढ्यांची नोंदणी ही 1904 कायद्याच्या नंतर मग हळूहळू ती व्हायला लागली आणि त्या सोसायट्यांमार्फत त्यांना शेती कर्ज देण्यात येऊ लागलं. आता याच्यामध्ये कर्ज देत असताना किंवा या कायद्यामध्ये ज्या काही प्रमुख तरतुदी होत्या की कोणतेही 10 शेतकरी यांनी एकत्रित येऊन सहकारी पतपेढी स्थापन करावी असं त्यावेळेस ठरलं होतं, फक्त 10 शेतकरी. आणि अशा प्रकारचे 10-10 शेतकऱ्यांनी आपले गट निर्माण करून भारतामध्ये सहकारी पतपेढ्या किंवा ज्याला आपण सहकारी सोसायट्या म्हणतो अशा स्थापन करण्यात येऊ लागल्या. आणि त्यावेळेस आपण जे म्हणतो की बँका, सहकारी बँका ह्या अस्तित्वातच नव्हत्या, या मग नंतर अस्तित्वात आल्या. आधी सहकारी पतपेढ्या आणि नंतर मग बँका असं सहकारी चळवळीचं एकंदरीत स्वरूप होतं. आणि तसं या कायद्यामध्ये फारशा तरतुदी नव्हत्या, फक्त शेतकऱ्यांना कर्ज कोणत्या मार्गाने उपलब्ध करून देता येईल एवढंच आपण त्या ठिकाणी पाहिलं. आणि हीच आपली ताबडतोबीची गरज होती आणि म्हणून आपण इतर गोष्टींकडे कायद्यामध्ये इवन सोसायट्यांना लेखापरीक्षणसुद्धा नव्हतं, ऑडिट नव्हतं. आणि ऑडिट नसल्यामुळं काय त्याच्यातले गुणदोष वगैरे काही कळायला मार्ग नव्हतं, परंतु अर्थात ती आपण प्राथमिक अवस्था समजत असल्यामुळं तेवढं आपण त्या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही. त्यानंतर 1904 कायद्यामध्ये ज्या त्रुटी होत्या त्या भरून काढण्यासाठी मग परत 1912 कायद्यामध्ये काही दुरुस्त्या करण्यात आल्या. 1912 जो कायदा झाला सेंट्रल गव्हर्नमेंटने त्यावेळेस केला, मग त्यामध्ये जिल्हा सहकारी बँका, कारागिरांच्या सहकारी संस्था, विणकरांच्या सहकारी संस्था, जिल्हा पातळीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नंतर सभासदांना सभासदांनी संस्थांकडून खरेदी केलेल्या भागभांडवलावर लाभांश त्यांना देण्याची तरतूद करण्यात आली, ज्याला आपण डिव्हिडंड म्हणतो, ते डिव्हिडंडची आपण तरतूद केली. नंतर गंगाजळी म्हणजे ज्याला आपण रिझर्व्ह फंड म्हणतो ती उभारण्याची तरतूद ह्या 1912 कायद्यामध्ये आपण केली. नंतर सहकारी संस्थांमध्ये निर्माण होणारे वाद सभासद विरुद्ध संस्था किंवा कर्मचारी विरुद्ध संस्था किंवा शासन विरुद्ध संचालक मंडळ यांच्यामध्ये जे काही वाद निर्माण होत होते ते वाद सोडवण्यासाठी त्यासाठी एक तरतूद करण्यात आली. आणि कायद्याचं परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी त्यावर नियंत्रण आणि देखरेख ठेवण्यासाठी निबंधकाची नेमणूक करण्यात आली, ज्याला आपण रजिस्ट्रार म्हणतो, त्याचीसुद्धा नेमणूक या कायद्यान्वये करण्यात आली. नंतर त्याच कायद्यामध्ये मग ऑडिट, ज्याला आपण लेखापरीक्षण म्हणतो, चौकशी एन्क्वायरी नंतर तपासणी इन्स्पेक्शन या 3 गोष्टी अंतर्भूत करण्यात आल्या. आणि त्याच्यानंतर 1912 कायद्यान्वये सहकारी संस्था जर अकार्यक्षम ठरली किंवा त्याच्यामध्ये काही दोष निर्माण झाले किंवा संचालक मंडळ सदर संस्था चालविण्यास अकार्यक्षम ठरली तर त्या संस्थेचं विसर्जन करण्याची ही तरतूद या 1912 कायद्यामध्ये करण्यात आली. म्हणजे हे 1912 कायद्याची ही जी पार्श्वभूमी आहे ती अतिशय सविस्तरपणे याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. कारण 1904 कायद्यामध्ये अशा प्रकारची कोणतीही तरतूद नव्हती आणि म्हणून मग हा दुरुस्त कायदा 1912 हा करण्यात आला. अर्थात या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यावेळेचा 1904 म्हणा किंवा 1912 म्हणा हे जे दोन कायदे आपल्या भारतामध्ये अस्तित्वात आले हे कायदे मुळात केंद्र शासनाचे होते, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे होते. दोन्ही कायदे सहकारी म्हणजे त्यावेळच्या इंग्लंड सरकारने हे कायदे पार्लमेंटमध्ये संमत केले आणि हे कायदे संपूर्ण भारतामध्ये याचा अंमल होता. त्यानंतर मग राज्य पुनर्रचना झाली, काही घटक राज्य निर्माण झाले, सहकारी संस्थांची संख्याही राज्याराज्यामध्ये वाढायला लागली आणि म्हणून मग केंद्र सरकारने सन 1925 जो सहकारी कायदा सुधारित सहकारी कायदा केला तो संपूर्णपणे राज्य सरकारकडे त्याची जबाबदारी सोपवण्यात आली. म्हणजे यालाच आपण प्रांतिक सहकारी कायदा म्हणतो 1925. म्हणजे 1925 कायदा आहे हा राज्य सरकारचा कायदा झाला, हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा राहिला. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटनी गव्हर्नमेंटकडे जो सहकार विषय होता तो सहकार विषय राज्य सरकारकडे सोपविण्यात आला आणि त्यानंतर मग राज्यांनी आपले स्वतंत्र सहकारी कायदे संमत केले आणि त्याप्रमाणे सहकारी संस्थांचा कारभार सुरू झाला. शेवटी जे सेंट्रलायझेशन केंद्र सरकारकडे होतं म्हणजे ज्याला आपण केंद्रीकरण म्हणतो त्याचं विकेंद्रीकरण करण्यात आलं आणि त्यांची सहकारी कायद्यान्वये त्याच्यावर नियंत्रण ठेवणे, देखरेख ठेवणे, मग त्याचं संस्थांचं ऑडिट करणे, संस्थांना शेअर कॅपिटल देणे, सबसिडी देणे हे संपूर्ण राज्य त्या त्या राज्यांनी आपल्या सहकारी कायद्यामध्ये तशी तरतूद करावी आणि सहकारी संस्था नोंदवण्याचा प्रयत्न करावा अशा प्रकारची भूमिका त्यावेळच्या ब्रिटिश सरकारने सेंट्रल गव्हर्नमेंटने केली. अर्थात घटक राज्यांकडे हा विषय आल्यामुळं सहकार सन 1925 मग सहकारी चळवळीची वाढ आणि विस्तार हा झपाट्याने व्हायला लागला, त्यांची संख्या वाढायला लागली, नवीन नवीन सहकारी संस्था स्थापन व्हायला लागल्या, नवीन नवीन सहकारी कार्यकर्ते निर्माण झाले, लोकशाही पद्धतीने ह्या सहकारी संस्था चालवता येत असल्यामुळं ज्याप्रमाणे एक व्यक्ती एक मत त्याचप्रमाणे एक सभासद एक मत हा आपण या ठिकाणी फॉर्म्युला लागू केला. हे एक आपलं सहकाराचं अतिशय महत्त्वाचं तत्व होतं, एक सभासद एक मत. म्हणजे शेअर्सच्या प्रमाणामध्ये मतांची संख्या आपण ठेवली नाही, एखाद्याने 100 रुपयाचा शेअर घेतला काय आणि 1000 रुपयाचा शेअर घेतला काय, पण त्याला मत एकच मत देण्याचा अधिकार होता. तसं इतर कंपन्यांमध्ये नसते. ज्या कंपन्या शेअर्स विक्री काढतात त्यांना शेअर्सच्या प्रमाणामध्ये मतदान असते, त्यांच्यावर असं बंधन नसते, परंतु सहकारी संस्थांमध्ये मात्र हे बंधन घालण्यात आलं, एक सभासद एक मत. त्यामुळं असं असल्यामुळं याच्यामध्ये इतर अनिष्ट प्रथांचा शिरकाव त्याच्यामध्ये झालेला नाही. म्हणजे जे इतर कंपन्यांमध्ये जे बळकावणे म्हणतो ज्याची शेअर संख्या जास्त ते मग कंपनी हस्तगत करणे हे करणे किंवा त्याच्यावर आपलं वर्चस्व निर्माण करणे, आपला गट निर्माण करणे, तसं सहकारी संस्थेमध्ये आपण त्याला फाटा दिल्यामुळं आणि त्याच्या सभा त्याच्या शेअर्सला आपण जास्त किंमत दिली नाही. तो किती का रकमेचा घेणार, म्हणजे 25,000 घेतलं तरी त्याला काही मर्यादा नाही, परंतु मत देताना मात्र त्याला एकच मत देण्याचा अधिकार होता. तर असं ह्या कायद्यामध्ये ही जी तरतूद करण्यात आली ही तरतूद अतिशय महत्त्वाची समजली गेली. म्हणजे पहिला जो प्रांतिक कायदे होते ते 1925 होते आणि त्याच्यानंतर हिंदुस्थानमध्ये भारतामध्ये बरेचसे असे राज्य निर्माण झाले, राज्यांची पुनर्रचना झाली, नवीन राज्य निर्माण झाले त्याच्यामध्ये. आणि अशा रीतीने एकंदरीत सहकारी कायद्यान्वये मग सहकारी संस्थांचं रजिस्ट्रेशन म्हणा किंवा शेअर भांडवल असेल त्याच्यावरची मर्यादा असेल हे फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे जमा व्हायला लागलं. आज आपण बघतो की महाराष्ट्रातली सहकारी चळवळ ही संपूर्ण देशामध्ये अग्रेसर आहे. आज जर आपल्या संपूर्ण भारतामध्ये 6 लाखाच्यावर सहकारी संस्था असेल तर त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 2.5 लाखाच्या जवळपास सहकारी संस्था आहे. एवढं मोठं व्याप ह्या सहकारी चळवळीने आपल्या महाराष्ट्रामध्ये व्यापलेला आहे. आता त्याच्यानंतर मग आपलं 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं, संपूर्ण स्वतंत्र असं राज्य. त्यावेळेस द्विभाषिक राज्य होतं, गुजरात आणि महाराष्ट्र. 1 मे 1960 रोजी 2 राज्य निर्माण झाले, गुजरात आणि महाराष्ट्र. त्याच्यामध्ये जिल्ह्याची विभागणी झाली. आता असलेले 35 जिल्हे आज असलेले अस्तित्वात असलेले, त्यावेळेस कमी असेल कदाचित, परंतु आज मात्र 35 राज्याचा कारभार, 35 राज्यातील सहकारी संस्थांचा कारभार, 35 राज्यातील 2,40,000 सहकारी संस्थांचा कारभार या सहकारी कायद्यान्वये नियंत्रित करण्यात आलेला आहे. आता इथं एक प्रश्न पडतो की महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 असं या कायद्याचं नाव आहे, कारण महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यामुळं मग जो मुंबई प्रांतिक सहकारी कायदा होता 1925 तो आपण याच्यामध्ये कन्वर्ट केला 1960 कायद्यामध्ये. म्हणून त्यावेळेस मुंबई प्रांत होता, परंतु 1960 आपलं राज्य अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य झालं, म्हणून आपण त्याला महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1960 असं म्हटलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपण अधिनियमसुद्धा संमत केले, ते 1961 केले, कारण कायद्याची कलम जरी आपण याच्यामध्ये दिली असली तरी त्या कायद्यातील कलमांचा अर्थ सुस्पष्टपणे समजून येण्यासाठी आपल्याला ते महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1961 संमत करावा लागला, जेणेकरून कायद्यातील कलमांचा अर्थ आपल्याला स्पष्टपणे समजण्यात यावा, ही त्यामागची भूमिका होती. आता महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की सहकारी कायदा अस्तित्वात आल्यानंतर जसजशी लोकसंख्या वाढत गेली, तालुके जिल्हे वाढत गेले, त्याचप्रमाणे सहकारी संस्थांच्या संख्येमध्येही वाढ होत गेली, झपाट्याने वाढ होत गेली. आणि ही सहकारी संस्थांची संख्या वाढत्या क्रमाने असल्यामुळं सहकारी खात्याची सुद्धा आपल्याला पुनर्रचना करावी लागली. मग त्याच्यामध्ये बरेचसे विभाग आपण त्याच्यामध्ये स्थापन केले. मग त्याच्यामध्ये मंत्रालयामध्ये सहकार खातं होतं, त्यांच्या हाताखाली सचिव विभाग होता, त्यानंतर सहकार आयुक्तचं पद आपण एक IAS दर्जाचा अधिकारी आपण त्याला दिला. त्यांच्या अंतर्गत आपण जवळजवळ 5 ते 6 जॉईंट रजिस्ट्रार दिले, ज्याला आपण विभागी सहनिबंधक म्हणतो. त्यानंतर आपण त्याच्या ठिकाणी आपण प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा उपनिबंधक दिले, जिल्हा लेखापरीक्षक दिले, कोऑपरेटिव्ह ऑडिटर, असिस्टंट कोऑपरेटिव्ह ऑडिटर, कोऑपरेटिव्ह ऑफिसर, सहकारी अधिकारी अशी पदं निर्माण केली. त्यानंतर महाराष्ट्र हे सहकारी चळवळ सहकारी साखर कारखान्यामध्ये अतिशय अग्रेसर आहे. जी साखर कारखान्याचं जे साखरेचं उत्पादन केलं जाते ते फार मोठ्या म्हणजे भारतामध्ये एक नंबरचं राज्य त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून आपण त्याच्यासाठी स्वतंत्र साखर संचालनालय किंवा ज्याला आपण साखर आयुक्त कमिशनर फॉर शुगर या दर्जाचा अधिकारी आपण त्याला दिला, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये जे 250 सहकारी साखर कारखाने आहे त्याच्यावर नियंत्रण आणि देखरेख ठेवण्यासाठी म्हणून साखर आयुक्त कार्यालय स्थापन करण्यात आलं. त्याचप्रमाणे आपण नंतर हँडलूम पॉवरलूम टेक्सटाईल कॉर्पोरेशनची स्थापना केली कोऑपरेटिव्ह याच्यामध्ये. याच्यामध्ये याच्यामध्ये आपण हातमाग यंत्रमाग नंतर वस्त्रोद्योग सहकारी सूतगिरण्या सहकारी जिनिंग प्रेसिंग संस्था अशा प्रकारच्या जवळजवळ 300-400 संस्था महाराष्ट्रामध्ये आहेत आणि काही खरेदी विक्री संस्था जवळजवळ त्या 365 आहेत. अर्थात त्या डायरेक्टर ऑफ मार्केटिंगच्या अंडर येतात. या संस्था आपण HPTC कडे नियंत्रणाखाली दिल्या आणि मग डायरेक्टर ऑफ मार्केटिंगसुद्धा आहे त्याच्यामध्ये खरेदी विक्री संस्था कृषी उत्पन्न बाजार समित्या नंतर इतर प्रकारच्या फळ बागायती सहकारी संस्था भाजीपाला सहकारी संस्था या संस्थांचं संपूर्ण नियंत्रण करण्यासाठी डायरेक्टर ऑफ मार्केटिंग हा अधिकारी त्या ठिकाणी बसवला. आणि त्यांच्या अंडर म्हणजे त्यांच्या अंतर्गत असे बरेचसे आपण त्याच्यामध्ये विभाग केले की जेणेकरून त्या कामाची विभागणी व्हावी त्याचं डिसेंट्रलायझेशन व्हावं आणि सहकारी संस्थांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी म्हणून आपण ती भूमिका अशा प्रकारची जी डिसेंट्रलायझेशनची भूमिका आहे ती आपण या ठिकाणी घेतली. थोडक्यात आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सहकारी संस्थांची सभासद संख्या ही 4 कोटीच्या वर आहे आणि ह्या सभासद संख्येच्या ज्या शंका असतील त्यांचं समाधान करणे ह्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून हे सरकारचं काम आहे. म्हणून आपण म्हणतो ना की सेवा सहकारी सोसायट्या किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं, मोठमोठे आर्थिक पॅकेजेस आपण देतो आहे त्यांना, म्हणजे नाबार्डकडून जे काही कर्ज येते किंवा शासन निर्णय घेते की नाही बा हे कर्ज माफ झालं पाहिजे त्यांना आणि परत त्यांना कर्ज मिळण्याचा शेती कर्ज मिळण्याचा अधिकार प्राप्त होतो. तर अशा प्रकारची भूमिका म्हणजे शेतकऱ्याच्या शेतीशी निगडीत परिणामकारक भूमिका घेण्यासाठी शासन हे सदैव तत्पर असते आणि म्हणून शासनाने सेवा सहकारी संस्था असो किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका असो या संस्थांना आर्थिक मदतीचा पुरेपूर लाभ दिलेला आहे. कायद्याची आपण पार्श्वभूमी पाहत आहोत, त्याचा इतिहास पाहत आहोत. आता याच्यामध्ये मागच्या 1991 आपण नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यामुळे भारतामध्ये बऱ्याच वर्षापासून लोकांची मागणी होती की कायद्यामध्ये आणखी काही बदल व्हावे. सन 1991 ही परिस्थिती बदलली, म्हणजे आधी आपण कायद्याचा पूर्वार्ध बघितला आणि आता हा उत्तरार्ध. तर याच्यामध्ये आपण काय केलं की केंद्र शासनाचा जो आपण 1912 कायदा होता त्याच्यानंतर आपण 1925 हा विषय आपण राज्याकडे सोपवला. म्हणजे 1925 ते जवळजवळ 2013 पर्यंत हा विषय राज्याकडे राहिला. आता परत 2013 मध्ये, वर्ष 2013 मध्ये केंद्र सरकारने एक स्वतंत्र सहकारी कायदा परत त्याच्यामध्ये आणला. आणि हा केंद्र सरकारने त्याच्यामध्ये जो नवीन सहकारी कायद्याची कलमे त्याच्यामध्ये समाविष्ट केली, त्याचं कारण असं होतं की काही राज्यामध्ये सहकारी चळवळ ही कमकुवत होती, म्हणजे दुर्बळ होती, त्यांना सक्षम करण्यासाठी म्हणून केंद्र सरकारने 2013 मध्ये एक विधेयक संमत केलं आणि तो कायदाही संमत केला. त्याला आपण 97वी घटनादुरुस्ती असं म्हणतो, 97th Amendment. आणि ती कोऑपरेटिव्ह, त्याच्या 97th Amendment मध्ये त्या कलमामध्ये सहकारी कायद्याचा संपूर्ण उहापोह त्याच्यात करून काही कलम त्याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. आणि या कलमानुसार प्रत्येक राज्यांनी या कलमाचा वापर आपल्या राज्याच्या सहकारी कायद्यामध्ये करावा, अशा प्रकारची सूचनाही केलेली आहे, ज्याला आपण 97वी घटनादुरुस्ती म्हणतो. यावर आपण बरीचशी चर्चा केलेली आहे, त्याच्यामध्ये चर्चा परिसंवाद झालेले आहे. त्याच्यामध्ये त्यांनी बेअर ॲक्टसुद्धा केंद्र सरकारने पारित केला. आणि या कलमांची राज्य सरकारांनी नोंद घ्यावी म्हणून राज्य सरकारने आपल्या महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र शासनापुरतं आपण बोलायचं झाल्यास, महाराष्ट्र शासनाने सुद्धा 2014च्या सहकारी कायद्यामध्ये दुरुस्ती केली. म्हणजे हा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 आहे, त्या 1960 मध्ये 2014 मध्ये जे केंद्र शासनाने जे काही कलमं त्याच्यामध्ये टाकलेली होती, ती कलमं त्याच्यामध्ये अंतर्भूत करून महाराष्ट्र शासनाने आपला 2014चा सहकारी कायदा अंमलात आणला. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत, त्याचा आपण उहापोह करणारच आहोत. आणि प्रामुख्यानं त्याच्यामध्ये संचालक मंडळाची संख्या कमी करण्यात आली. म्हणजे आज जी जवळजवळ काही ठिकाणी 50, काही ठिकाणी 60 अशा प्रकारची जी संख्या होती, त्या संचालक मंडळावर निर्बंध आणले आणि 21च प्रत्येक सहकारी संस्थेचं संचालक मंडळ असावं, 21च्यावर असू नये, अशा प्रकारचे हे निर्बंध आणल्यामुळं सहकारी कायद्यामध्ये दुरुस्ती केल्यामुळं बऱ्याचशा सहकारी संस्थांनी त्याच्यामध्ये ही संचालक मंडळाची संख्या घटवली. त्यानंतर वार्षिक साधारण सभेला त्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत, म्हणजे साधारणपणे वार्षिक साधारण सभा आपण 14 ऑगस्टपूर्वी घेत होतो, ती आता तुम्हाला 30 सप्टेंबरपर्यंत घेण्याची मुभा देण्यात आलेली आहे. हा एक दुसरा भाग त्याच्यामध्ये आहे. तिसरं, सहकारी संस्थांवर कर रूपाने बराचसा आर्थिक बोजा पडत होता सहकारी संस्थांवर, तो कमी करण्यासाठी म्हणून कलम 68 महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 कलम 68 हे रद्दबातल करण्यात आलं आहे. आता हे कलम 68 मध्ये काय आहे की प्रत्येक सहकारी संस्थेला त्यांच्या नफ्याच्या प्रमाणामध्ये शिक्षण निधीसाठी तरतूद करावी लागत होती. आणि ह्या शिक्षण, हा जो शिक्षण निधी आहे, तो शिक्षण निधी जे सहकारी प्रशिक्षणाचं कार्य करणारी जी राज्य पातळीवर शिखर सहकारी संस्था होती, त्यांना कंपल्सरी द्यावा लागत होता. तर जवळजवळ वर्षाकाठी या संस्थेला 15 कोटी रुपये शिक्षण निधी मिळत होता ह्या संस्थांकडून. ते कलम 68 रद्द केल्यामुळं आता हा शिक्षण निधी वाचला आणि तो आता त्या सहकारी संस्थांकडेच शिक्षण निधी असावा, अशा प्रकारची दुरुस्ती त्याच्यामध्ये करण्यात आली. अर्थात त्यांनी तो शिक्षण निधी राखून ठेवावा, याचा अर्थ तो कशासाठी राखून ठेवावा, तर त्याच्यामध्ये HRD ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट किंवा स्टाफ डेव्हलपमेंटसाठी तो शिक्षण निधी असावा आणि त्याच्यातून मग त्यांनी शिक्षणाचे कार्यक्रम आखावे आणि सभासदांचं म्हणा किंवा संचालक मंडळाचं म्हणा किंवा याचं अशा प्रकारचं त्यांना सहकाराचं शिक्षणासाठी या निधीचा उपयोग करावा अशा प्रकारची ती तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आली. अशा अनेक तरतुदी या नवीन नवीन कायद्यांमुळे सहकारांवर बंधनकारक असल्यामुळं आणि केंद्र शासनाचा आदेश असल्यामुळं आणि राज्यांनाही ते बंधनकारक केल्यामुळं परिणामतः सहकारी संस्थांनाही त्या कायद्याचं पालन आपल्याला करावं लागलं. आता यामध्ये आणखी एक असा कायदा आहे की ज्याचा आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी उहापोह करणार आहोत, तो म्हणजे मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह ॲक्ट, ज्याला बहुराज्यीय सहकारी संस्थांचा कायदा असं म्हणतो. हा जो कायदा आहे हा संपूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंटचा कायदा आहे. महाराष्ट्राचा आपण म्हटलं की तो महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम म्हणजे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह ॲक्ट हा वेगळा आणि संपूर्णपणे केंद्र सरकारचा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो ॲक्ट आहे तो मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह ॲक्ट असं त्याचं नाव आहे, बहुराज्य सहकारी संस्थांचा कायदा. आता हा कायदा आणि महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा याच्यामध्ये काय फरक आहे ते आपण जाणून घेऊया. आता महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की महाराष्ट्रातल्या सहकारी संस्थांसाठी याचा उपयोग होतो, पण एखाद्या आपल्या सीमेलगत जर काही जिल्हे असेल आणि त्यांची भाषा सारखी असते, उदाहरणार्थ कोल्हापूरच्या जवळ कर्नाटक आहे, कन्नड म्हणू आपण त्याला भाषिक, आणि इकडे मराठी भाषिक, या त्यांचं येणं जाणं असते. तिकडे MP किंवा छत्तीसगडमध्ये किंवा जे नागपूरला लागून जो भाग आहे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड तो हिंदी भाषिक म्हणून ओळखला जातो, तर इकडे आपल्याकडे मराठी म्हणून ओळखतो आपण. त्याचप्रमाणे गुजरातमध्ये इकडे आपण गेलो खान्देशकडे तर डांग म्हणून हा जो भाग आहे हा गुजरातमध्ये येतो, तिथं बहुतेक गुजराती भाषा बोलतात आणि आपली मराठी पण भाषा बोलतात, ज्याला खान्देशी किंवा अशी ती भाषा असते. तर त्याचा लाभ केवळ आपल्या राज्यातल्याच लोकांना होऊ नये, बाजूच्या राज्यामध्ये जे काही ते भाषिक असे आपले बोलणारे लोक असतील त्यांनाही या कायद्याचा लाभ व्हावा म्हणून या दोघांनी मिळून जर एखादी सोसायटी रजिस्टर, म्हणजे त्या राज्यातले नागरिक आणि आपल्या राज्यातले नागरिक गुजरात महाराष्ट्र इकडे कर्नाटक महाराष्ट्र थोडक्यात असे अनेक राज्य आहेत की ज्यांची भाषा एकसारखी असते परंतु त्यांना त्या सहकारी संस्थेचा लाभ मिळत नाही, म्हणून दोन्ही राज्यातील काही तालुके मिळून अशा प्रकारची एक मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट त्याच्यामध्ये आपण निर्माण करतो आणि त्याचा फायदा आपण तिथल्या दोन्ही भाषामधल्या लोकांना देतो. आता हा जो मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह ॲक्ट आहे याचं संपूर्ण नियंत्रण देखरेख आणि नोंदणी याचं काम सेंट्रल रजिस्ट्रार करतात, म्हणजे ज्याला आपण केंद्रीय निबंधक असं म्हणतो, त्यांच्याकडे या संस्थेचं संपूर्ण काम सोपवण्यात आलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ज्या नागरी सहकारी बँका आहे त्या मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह ॲक्टखाली आपण रजिस्टर केलेल्या आहेत आणि त्याचा फायदा दोन्ही राज्यांना मिळतो आणि या कायद्यान्वये या बँका रजिस्टर केल्यामुळं यांच्या शाखा इतर राज्यामध्ये सुद्धा आपल्याला काढता येतात, म्हणजे त्याच्यावर तशा प्रकारचा अर्थात त्याच्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगी घेणं हे अतिशय आवश्यक असते. तर हा एकंदरीत ही कायद्याची पार्श्वभूमी पाहिल्यानंतर आणि सहकारी संस्था ह्या सुदृढ आणि कार्यक्षम व्हाव्या त्याच्यामध्ये कोणत्याही कायद्यातल्या कोणत्याही कलमाचं उल्लंघन होऊ नये या दृष्टीने हे सहकारी कायदे आपण केलेले आहेत. आता हे कायदे करत असताना सुद्धा आपण त्याची संचालक मंडळाची पात्रता, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पात्रता, सभासदांची पात्रता या सर्व गोष्टींची पात्रता याच्यामध्ये निश्चित केलेली आहे. मग तो 18 वर्षाच्या वर असेल तरच त्याला संस्थेचं सभासद होता येईल, किंवा तो त्या कार्यक्षेत्रात राहणारा असला पाहिजे संस्थेच्या, किंवा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे नसावेत. म्हणजे हे जसं इंडियन पिनल कोडमध्ये सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे सहकारी कायद्यामध्ये सुद्धा याची तरतूद केलेली आहे. त्यांनी भागाची वर्गणी म्हणजे शेअर कॅपिटल जे संस्थेनं ठरवलेलं आहे ते मुदतीत भरलं पाहिजे, त्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला पाहिजे लिखित स्वरूपाचा, हे संपूर्ण त्या कायद्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्याला सभासद करून घेताना कोणत्याही प्रकारची सक्ती नाही, म्हणजे ज्याला आपण कंपल्शन म्हणतो ते नाही. म्हणजे आपल्या तत्वामध्ये सांगितलेलं आहे की सहकारी सभासदत्व हे ऐच्छिक आहे आणि व्हॉलंटरी आहे, म्हणजे संपूर्णपणे त्याच्यावर त्या सभासदावर अवलंबून आहे त्या सहकारी संस्थेचा आपण सभासद व्हावं किंवा नाही. स्वेच्छेनं तो सभासद झाला पाहिजे. त्या ठिकाणी जात पात धर्म लिंग हे सुद्धा आपण आपल्या याच्यामध्ये पाळत नाही, मग स्त्री असो पुरुष असो किंवा आणखी कोणी असो, पण त्या कार्यक्षेत्रामध्ये राहणारा सभासदाने आपल्या संस्थेने ठरवलेली शेअर कॅपिटलची जी विशिष्ट रक्कम आहे ती त्याने भरणा केलेली असावी, प्रवेशफी भरणा केलेली असावी, संस्थेच्या ज्या काही अटी आहे त्या नियमांचं पालन करणारा त्याचं हे असावं, या सर्व गोष्टी त्याच्याशी निगडीत आहे. तर एकंदरीत सभासदांची ही जी काही एक पात्रता आपण सहकारी कायद्यान्वये ठरवून दिलेली आहे याचं कारण की त्या सहकारी संस्थेचा जो सभासद असेल त्याच्या वारसावरती जबाबदारी असते. परत कारण सहकारी संस्थेच्या सभासदाला आपला वारस नेमावा लागतो, तो जर मध्ये काही मृत्यू झाला किंवा आणखी काही त्याच्यावर आपत्ती आली किंवा काही कारणामुळे त्याची क्षती झाली तर त्याने जो वारस ठरवलेला असेल त्या वारसाला त्या संस्थेचे संपूर्ण अधिकार मिळतात. त्याचं जे डिव्हिडंड असतील किंवा आणखी नफ्याचं वाटप असेल त्याच्यावर त्यांचा अधिकार असतो त्या वारसाचा. तर ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये केलेल्या आहे. त्यानंतर सभासदांची ही जी भूमिका आहे, सभासदांची भूमिका विशद करत असताना आणि तो कर्जबाजारी होऊ नये, त्याच्यावर थकित कर्जाची रक्कम असू नये, तो निरंक असावा, याही गोष्टी त्याच्याकडे आपण पाहिल्या आहेत. म्हणजे याचं कारण असं याच्यासाठी की निवडणुकीस तो पात्र असला पाहिजे, म्हणजे त्याला उद्या सहकारी संस्थेची निवडणूक लढवायची असेल तर त्याला या गोष्टीची जाणीव असावी, म्हणून हे कायद्याचा कलम त्या ठिकाणी आपण स्पष्टपणे केलेला आहे. आणखी दुसरी अशी गोष्ट आहे की जे संचालक मंडळ आपण निवडून देतो त्यांची एकाधिकारशाही असू नये, म्हणजे मोनोपोली ज्याला आपण म्हणतो ना ती मोनोपोली संपविण्यासाठी म्हणून ही तरतूद आपण केलेली आहे. आणि वेगवेगळे सभासद त्याच्यामध्ये निवडून यावेत, त्यांनी त्या संस्थेचा कारभार पाहावा, संचालक व्हावं, नेतृत्व द्यावं, ह्या गोष्टी आपण त्याच्याशी गृहीत धरलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टमध्ये सुद्धा अशा तरतुदी आहेत, ज्याला आपण बहुराज्यीय सहकारी संस्थांचा कायदा म्हणतो. इतर प्रकारचेही अनेक कायदे केलेले आहेत ज्याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम आहे, म्हणजे APMC ॲक्ट आहे, तो एक कायदा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आपण लागू केलेला आहे. त्याची आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम याची सांगड त्या ठिकाणी घातलेली आहे. की जेणेकरून शेतकरी जो शेतमाल आपल्या बाजारामध्ये विक्रीसाठी आणतो त्याच्यात त्याला नुकसान होऊ नये. त्यानंतर आपण शेतीशी संबंधित आणखी बरेचसे कायदे त्याच्यामध्ये आहे, म्हणजे ह्या कायद्याचा इतिहास समजून घेताना इतरही कायद्यांचा आपण सविस्तरपणे अभ्यास करणारच आहोत. परंतु हा कृषी उत्पन्न बाजार समिती एक मी सांगितला. दुसरं रॉ कॉटन अँड प्रोक्युअरमेंट ॲक्ट, कॉटन मोनोपोली प्रोक्युअरमेंट ॲक्ट आहे, तर हा एक कायदासुद्धा आपण शेतकऱ्यांसाठी आपण तो आणलेला आहे की जेणेकरून त्याची कापूस विकताना पिळवणूक होऊ नये. वजन मापे कायदा आपण आणलेला आहे. वजन मापे म्हणजे जसं मंडीत गेल्यानंतर त्याचं वजन माप होते शेतमालाचं, त्याच्यामध्ये त्याला नुकसान होऊ नये आणि त्यासंबंधी त्याला कोणत्याही प्रकारचं आर्थिक तोशीस बसू नये म्हणून आपण तो वजन मापे कायदा आणला. याचा फायदासुद्धा आपण आपले जसं दुधाचं वजन माप करत असतानासुद्धा आपण त्याचं हे पाहतो वजन, अर्थात पूर्वी वेगळी पद्धती होती, आता वेगळी पद्धती, आता इलेक्ट्रॉनिक वजनं आलेले आहेत, त्याचा आपण सर्रास उपयोग करतो आणि त्याच्यातून आपल्याला कळते की बॉय कसं आहे. त्यात आपण ग्रेडिंग प्रमाणीकरण आणि प्रतवारी याचा एक कायदा आहे, त्याचं स्टँडर्ड आपण ठरवून दिलेलं आहे ज्याला आपण स्टँडर्डायझेशन म्हणतो, ग्रेडिंग म्हणतो. कशा प्रकारचं हे ग्रेडिंग अ ब क ड त्याच्यामध्ये ग्रेडिंग आपण तयार केलेलं आहे, प्रतवारी आणि प्रमाणीकरण. याच्यामध्ये प्रतवारी केल्यानंतर त्याच्या मालाला चांगला भाव येतो शेतकऱ्याचा. उदाहरणार्थ कापूस आणला समजा, आणि कापूस जर असाच त्यांनी त्याला माती लागली कचरा लागला तर त्याला भाव मिळत नाही, तो एकदम क ग्रेडमध्ये जातो. आणि जर चांगला वेचून साफसफाई करून आणला व्यवस्थित आणला तर तो ए ग्रेडमध्ये जातो. तर अशा प्रकारचे कायदे करण्यामध्ये जी आपली पार्श्वभूमी होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की या ठिकाणी शेतकऱ्यांना पूरक होतील असे आपण कायदे केले. म्हणजे त्या ठिकाणी आपण असं नाही की बा कोण्या भांडवलशाहीचं त्याला फायदा व्हावा किंवा इतर दलालांचा फायदा व्हावा असं आपण त्याच्यामध्ये बघितलंच नाही. आणि म्हणून सहकारी संस्थांच्या कायद्याचा अभ्यास करत असताना सभासदांना सुद्धा याची जागृती व्हावी याच्यासाठी म्हणून ह्या हे कायदे आपण सहकारी संस्थांना लागू केलेले आहेत. त्याच्यानंतर अलीकडे आपण माहिती व तंत्रज्ञान कायदा आय टी ॲक्ट आलेला आहे तो सुद्धा याच्यामध्ये आपण अप्लिकेबल केलेला आहे. माहिती व तंत्रज्ञान आजची एक आवश्यक गरज आहे त्याच्यामध्ये. तर म्हणजे नवीन नवीन जे काही कायदे येतात त्याही कायद्याची अंमलबजावणी किंवा त्याचा अभ्यास आपल्याकडे आपल्याला व्हावा या दृष्टीने आपण हे संपूर्ण कायदे सहकारी कायद्यामध्ये अंतर्भूत केलेले आहे. म्हणजे पूर्वीचा जो 1960 कायदा होता अतिशय आपण बघितलं 1904 कायदा सेंट्रल गव्हर्नमेंटचा, त्याच्यामध्ये कारण तो सुरुवातीचा प्रारंभिक असा कायदा असल्यामुळे त्याच्यामध्ये फारशा तरतुदी नव्हत्या. नंतर 1912 याच्यामध्ये आपण भरपूर तरतुदी केल्या. 1925 हा आपण राज्याचा विषय राज्याकडे सहकार विषय सोपवला. मग 1960 जे बरेचसे राज्य त्याच्यामध्ये आले नवीन द्विभाषिक राज्यातून हे झाल्यामुळं मग आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 लागू केला. तर असे इतर अनेक प्रकारचे हे कायदे आपल्या राज्यामध्ये त्याला आपण लागू केले. आता हे शेवटचा भाग असा की आपण या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे की सहकारी कायद्यामध्ये अनेक कलम आहेत, त्या प्रत्येक कलमांचा आपल्याला अभ्यास करणं थोडंसं जड जाणार आहे. परंतु त्यातले महत्त्वाची जी कलम आहेत, संचालक मंडळाची कामे जबाबदाऱ्या, सेक्रेटरीची कामे जबाबदाऱ्या, त्याच्यानंतर अध्यक्षांनी संपूर्ण कारभार कसा करावा, त्यांनी नियंत्रण कसं ठेवावं, मॅनेजरची कामं कोणती, सभासदांचे हक्क कर्तव्य आणि जबाबदाऱ्या कोणत्या, हे सर्व जी थोडक्यात जी आपल्याला पार्श्वभूमी आहे ही आपल्याला लक्षात यावी यासाठी म्हणून आपण हे सहकारी कायद्याचा या ठिकाणी थोडासा अभ्यास केलेला आहे. अर्थात पुढच्या भागामध्ये सुद्धा आपण सहकारी कायद्याशी संबंधित जे रिलेटिंग ॲक्ट्स आहे त्याच्यावर आपण थोडासा अभ्यास करणार आहोत, म्हणजे जेणेकरून हा एक विषय या ठिकाणी पूर्ण होऊन जाईल.